بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيدنا ونبينا وحبيبنا وشفيعنا ومولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين يكنزون الذهب والفضة ولا ينفقونها في سبيل الله فبشرهم بعذاب أليم يوم يحمى عليها في نار جهنم فتكوى بها جباههم وجنوبهم وظهورهم هذا ما كنزتم لأنفسكم فذوقوا ما كنتم تكنزون صدق الله العظيم جمع مانواني بھنجانو رمضان سو آخری عشرة شروع تیشے اللہ تبارک و تعالی ہم جو اوپر مزید اپلے انعامات انی اپلے کرم چی بارش فرموتے واٹے رمضان چے دو ناشرے بلی تیزی سری جگہ ہے گزر لو ہو آخری عشرہ جو کن تو آز راتی تو کن شروع داتا ہے جی فضیلت تمہیں بارہا ایکو رائت انی ہے جی اہمیت اتلی زیادہ ہوتی کہ اللہ چے نبی صلی اللہ علیہ وسلم فڑلے دون عشرہ چے مقابلہ بیتر ہی عشرہ بیتر بھلی زیادہ کت اللہ تبارک و تعالی چی عبادت بیتر اپلو وقت لاؤتے ہوتے ام المومنین حضرت عائشہ صدیقہ رضی اللہ عنہ فرموتا کہ جتا آخری عشرہ شروع داتو ہوتو اللہ چے نبی صلی اللہ علیہ وسلم اپلا مکمل عبادت سبب فارغ کرتے ہوتے انی اٹلی زیادہ محنت کرتے ہوتے کہ جی اٹلی محنت فڑلے دون عشرہ بدر ذاتین ہوتی یعنی گویا کہ فڑلے دون عشرہ بدر زاللہ پسن زیادہ محنت ہی دون عشرہ بدر کروں ہوتی ہوتی اپنے گھر کی منشا کو اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم راتی اٹھوتے ہوتے انی خود کو سگلی رات اللہ کی عبادت بدر گزر ہوتے ہوتے زاگے رون کرن ہی عشرہ بیتر خصوصاً لیلۃ القدر راؤسو بھلی امکان رہتا ام المومنین حضرت عائشہ رضی اللہ عنہ چی روایات بیتر یعنی دوسری حضرات صحابیہ چی روایات بیتر یہ تھا کہ جتا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کرے لیلۃ القدر یعنی شب قدر چے تعلق سری سوال کرن گلو کہ ہمیں کتا تلاش کرو چے بولن فرمولے کہ ایک رمضان چے آخری عشرہ بھی دے تلاش کرا ایک روایت بھی دیشی آئی لے کہ رمضان چے آخری عشرہ چے تاغ راتا بھی دے تلاش کرا 21, 23, 25, 27 یا 29 رات یا سگلے عشرہ بھی تر بہرحال ہی راتی چی عبادت جشی کے سمجھو کلتا 1000 ماسا چی عبادت پسند زیادہ بہتر اشے پھر ایک راتی چی عبادت تقریباً 84 ورسہ پس زیادہ عبادت کے اللہ پسند آتا جے کنتی منشے عام دسا بیتر اپنے معمولات بیتر وڑگوسو پیریڈ زیادہ دھر ہوتا 5 یا 6 گھنٹے اگر راتی آرام پہتا ترین ہی عشرہ بیتر بہرحال زیادہ زاگو جے مطلوب اشے انی عبادت سبب سوائے نواز انی قرآن پاک چی تلاوت چے دوسری کنتو عبادت سبب پاکی شرط نہیں ذکر و اذکار سبب پاکی شرط نہیں دعا سبب پاکی شرط نہیں نماز پڑھو چا سبب قرآن پاک سبب یقیناً پاکی شرط ہے باقی دوسرے کنتو عبادت چے احکامات رہتا تیجے سبب پاکی شرط نہیں ایک مانوس مکہ گیلاتے ایک ابولی مکہ گیلیتے تکا حرم شریف بھی تو وہ سوچے مزگتے وہ سوچے ہی پاکی شرط ہے تواف کرو چاہتا پاکی شرط ہے باقی کنتیوں عبادت شریعت بیتر کرو کا دلن پاکی شرط نہ ہے ہی حالتے بیتر کو ابولی اپون دعا بیتا اپلا مشغول دھرو سکتا مناجات پڑھو سکتا اذکار کرو سکتا انی جے کنتے ابولی پاک وٹے تی جے سہترین بیجی نواز وغیرہ چی کو گنجائش موجود ہے تی ہی اوقات بیتر کو اپلا ہجن فائدہ اخلو سکتا بہرحال رمضان سو آخری عشرا امی ایک کٹلی قیمتی کے الہا ہی امچے سو کس یقیناً ذخیر آخرت دتلو انی امچے حق بتر وہ عمل یقیناً اللہ تبارک و تعالیٰ طرف انتہائی اجر انی ثواب سو سبب زد لو. میں تا اپلے اصل موضوع پر یتا ہی وقتا پر تم کا جکن تے جمع کروں گلا ہاں. وہ موضوع شیر زکاتے چے متعلق زکاتے تعلق سری بھلی سمسائل بارہا تمہیں ایکو رہے اٹلے دا اپنے سمن پہلی والخوچی ضرورت شے کہ اسلامی چی بنیاد جکن تی پانس ستون اوپر شے پانس خامبا اوپر شے تجھے بھی ترلو ایک ستون جو کنتا شے ایک خام جو کنتا شے زکاة شے جشی کلیم شہادتین سو اقرار تشکس نواز زکاة رمضانہ چے روزے انی حج ہی اسلامی چے پانچ بنیادی ارکان ہیں. زکاة چے اہمیت والخجا سو اٹلے والخلان پوجہ شے کہ قرآن پاک بھی تر ایک نوئی دستیاں اٹھاوا اوپر نعوذ سری زکاة سے حکم دن گلا واقیم الصلاۃ وآت الزکاۃ نواز قائم کرا زکاة دسا یقیمون الصلاۃ ویؤتون الزکاۃ نواز قائم کرتا یعنی زکاة دیتا. موجی مامانو نی بھنجانو صرف ہیجن ہم کا اندازہ ہو سکتا کہ نعوذ سری برابر اللہ تبارک و تعالی اپلے کلام پاک بتر جا بجا زکات سو ذکر کہلاتے ہیں. آخر زکاتے سے مانے کا زکات سو فائدہ کا زکات کھیکا دونوں سوچے ہی ہم کا الخوچی ضرورت ہے. جتا ہم کا اٹلے کر لے کہ زکات اسلام سو بنیادی رکن بلن اسلام چے بنیادی ارکان بتر لہذا کون ایک مانوس زکات سو انکار کرتا ترین تو مانوس اسلام چے دائرہ تکن بھائر وطا انی تو کفر بھی داخل لتا اگر زکاتے سے کنجو انکار کے لو تم. لیکن ایک مانوس زکاتے سے انکار کرے نہیں بلتا کہ نہ اسلام سے رکن ہوئے فرض ہوئے لیکن میں زکات دوچے نہیں ہو مال موزو جس لے منچا سبب قرآن نے حدیث بھی در بھلی سخت وعید بیان کرنے کے لیے تھے جو کنتی آئے تھے کریمہ میں تم چم میں تلاوت کہلا تھے تجھے بھی اللہ تبارک و تعالیٰ فرموتا کہ جے کنتی منچے بھنگار انی چاندی روپے ایک خزانہ کرن دھروتا جمع کرن دھروتا انی ایک اللہ چی راہ بھی خرص کرینت ولا ينفقونها فی سبیل اللہ ایک اللہ چی راہ بھی تر خرص کرینت فبشرهم بعذاب علیم تنکا دردناک سخترین عذاب چی خوشخبری ہے. خوشخبری بلا کہا ذرا سی مزید ذرا تکلیف زوم دنکا تیسری منشا دردناک عذاب دوں سوشو انی تے دردناک عذاب چی ایک ہلکی سی جھلک قرآن پاک بتر بالکل واضح انداز بتر بیان کر گلتے تے دردناک عذاب سو ایک تیجی شکل قرآن پاک بتر نقل کر گلتے کہ جے کن تے دیسا قیامت سو دیس رت لو تے دیسا اللہ تبارک و تعالی ہنچے بھنگار انی ہنچے ساندی جے کن تے شے ہکا جانوا چے اوجا بتر گرم کرتلو کا شکل دیت لو اللہ اللہ تبارک و تعالیٰ بہتر الخطا. لیکن اللہ خود قرآن پاک بھی فرموتا جے کون سونا انی چانی بھنگار انی چاندی اللہ چی راہ بھی دخر سکے اللہ یعنی تیجی زکات ادا کہلائیں تکا جے کون تیشے بھنگارا انی چاندی اللہ تبارک و تعالیٰ جانوا چے اوجا بھی تر گرم کرون تاپون کرون تی منشا چی کپلا اوپر تنچی پارٹی اوپر انی تنچی زانگا اوپر جے کہے داغون اتلے انی تنکا سانگون وطلے کہ ہو مال تمہیں دنیا بھی تے جمع کرن در ہولو تھی. حدیث مبارکہ بھی تو کو بڑی سخت وعید آئی لی تھی انی ہی حدیث کو در حقیقت قرآن پاک چی آیت کریمہ چی کس تشریح بھی ترشے کہ اللہ تبارک و تعالی چے پیغمبر حضرت محمد مصطفیٰ صلی اللہ علیہ وآلہ وسلم فرمودا کہ جے کنتے مالا چی زکاة ادا کرن گل لائن اللہ تبارک و تعالی تیجے مالا انتہائی خوفناک ازدہا چی شکل دتلو تیجی خوفناکی اٹلی سخت بیان کرنے کے لیے کہ شجاعا اقرع انتہائی خوفناک گنجا ازدہا. ماہرین حیوانات بروتات کا اصلاً جانور جتا زیادہ زہریلا تھا گن تیجے ماتا چے کیس ہوتا گن پیغمبر صلی اللہ علیہ وسلم سنگلے کا اصلاً تو त्याची शकल ही रातली की तो गंजा रात इंतहाई जहरीला समुच्चा बयान केले. इंसानाचं माल इसले खौफनाक अजधाची शकल इख्तियार करतलो आणि तो माल त्याचे गला भीतर हार करून घालून होतलो. तो हार जो कोण तो अजधाची शकल भीतर राहतलो तो अजधा त्याका डाकते राहतलो आणि त्याका सजा देते राहतलो आणि हे बलते राहतलो की अना मालुक अना कंजुक, मेकस तुझो माल मेकस तुझो खजाना. ही दोन एक आयत करीमा मी तुमच्या समोर बयान केलो. कुरान पाक भीतर हे जे ताल्लुक सरी यानि जे कोणते हदीस बयान करून गेली ते त्याचे ताल्लुक सरी आयला सयुतवकून मा बखिलू बिही यौमल कियामा. कियामत दिसा त्यांचे गला भीतर तौक करून घालून होतलो, हार करून घालून होतलो की जे कोणते माला सिलसिला ते बुखल आणि कंजूसी सरी काम घेतला. रोंगटे उभे राहता इन्सानाचे, अंगाचे काटे उभे राहता. एटली सख्तरीन वईद ऐकला मग जनांचे. हे जे इलावा को भल्ली स अहादीस भीतर सख्तरीन वाईदो बयान करून गेली ते. लेकिन हे जे साथ साथ आमका हेको अलखुची जरूरत आहे की जकात अदा केला उपर अल्लाची राह भीतर माल खर्च केला उपर केदी वडली फजीलतो आईली ते. कुराने पाक भीतर कद अल्लाह फरमोता की मा इंदकुम यनफदु वमा इंदल्लाहि बाक. जे कोणतो माल तुमच्याकडे असे तो खतम जाऊन होतलो, जे कोणतो माल अल्लाकडे पावता तो बाकी राहता. अल्लाकडे पावसो माल बलान, जे कोणतो माल अल्लाची राह भी खर्च करून गेला जकातचे तोरा उपर सदकात खैराचे तोरा उपर वाजिबी नफकाचे तोरा उपर जे कोणतो अदा करून गेला हो सव्वस माल अल्लाह तबारक व ताला कडे महफूज असे इन्सानाचे नाम आहे अमाल भीतर आणि तो बाकी राहतलो अल्लाह ताला फरमवतो. इन्सान मजीद अगर ओळखू का जला कुराने पाकची ही आयत पडला ते समे येता कि अल्लाह तबारक व ताला फरमवता والذين ينفقون اموالهم في سبيل الله जे कोणती माणसे आपलो माल अल्लाची राह विद खर्च करतात. अल्लाह ताला त्यांचे माल खर्च करूचे हे का मिसाल देऊन बयान करता के कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल. त्यांचो माल खर्च केली मिसाल इशी अशी जिशी के एक दाना तो जमीन भीतर रवला मग सरशी जाऊन सात तेजेतल्यान जे कोणते शे फल्ली भार पडली. अंबतत सबअ सनाबिल फी कुल्ली सुंबुलतिन मिअतु हब्बा. हर फल्ली भीतर एकशे दाने होते. गोया के एक दाना रवल्लो अल्लाह ताला तेजे बदली सात शी दाने तका देलो. वल्लाहु युज़ाइफु लिमन यशा. अल्लाह जे कोणा सोचाता त्यांका मजीद बढ़ोन देता की अल्लाह ताला. अल्लाची राह भी माल खर्च के लो हो सवाब अशे के एक खर्च करता तेजे टावाओ पर अल्लाह तबारक व ताला साशी गुना अदा करता आणि अल्लाह चाहता दिन तेजनो ज्यादा को देता है. हो अल्लाह तबारक व ताला सो निजाम हो. ही उखरवी फवाइद झाले. दुनिया भीतर को वक्त फौरी को अल्लाह तबारक व ताला माल खर्च के अल्लाह ऊपर फायदा आणि सवाब अदा करता आणि तेजो बदला तका देता. चाहे तो माल जकात भी देऊन गेलो जाओ, सदकात भी देऊन गेलो जाओ, खैरात भी देऊन गेलो जाओ, कन्ना हदियाचे तोराओ पर देऊन गेलो जाओ. अल्लाची रजा सबब अल्लाचे हुकमाची तामील करते जे कोण तो माल खर्च करून गेला. आपले ऊपर वाजिब अखराजात एक माणूस असे ते पुरा करते वाटे त्याचे ऊपर को अल्लाह ताला त्याचा सवाब देता. इन्साना खबर को राहूचे नाही की त्याचे नामे अमाल भीतर का सवाब असे कम. आपले ऊपर फर्ज असलो मामला तो पूरा कह लो अल्लाह के हुक्मा मुताबिक तेजे ऊपर अल्लाह ताला तक अज्र देता. चुनांचे हदीस भी तरह था कि फाले सकना थे दोन फरिश्ते दुआ करता थे अल्लाहुम्मा आती मुनफिकन खलफा व आती मुमसिकन तलफा. अल्लाह खर्च कर तली मंशा तू मजीद दे तंचे माला भीतर मजीद इजाफा फरमो. आणि जे कोण तो माणूस माल खर्च करणार कंजूसी करते वाटे माल रोकून धरवला ते तेजो माल तू तल्फ कर बर्बाद कर जाय कर. फौरी अल्लाचे फरिश्ताची ही दुआ आहे. फाले सकन झाले बराबर ही दुआ आहे. चुनांचे जे कोण तो माणूस माल खर्च करता बजाहिर तका तेजो माल खर्च अल्लाह दाखडता लेकिन अल्लाह ताला गैबी रास्तान तका जे कोण ते माल पावत करता त्याचे माला जे कोण ती बरकत देता इन्सान तसवूर करू शकेल. जकातचे माना भी तरकस जे कोण ते असे हे आपणे असे की जकातचे दोन मानी बयान करू होता. एक जक्का युजक्कीचे माने येता का उतलन साफ आणि पाक करूचे. सुनांचे जकात अदा केला इंसानाचं माल पाक आणि साफ जातो. दुसरे जक्का जक्कीचे माने आता के नमा यनमू बढूचम, जे कोणतो माल जकात भी तर देऊन होता ते मालाची वजान अल्लाह तबारक वताला बाकी मालाक बढवता गेन त्याचे भी तर बरकत देता. हे खुद जकातचे लफ्ज भी तरकत हे जे माने मौजूद असे उलमा जे काय जकातचे लफ्जची तशरी भी तरकत ही दुन्यू मानी बयान केला. एक माल पाक जाऊचे इंसानाचो, दुसरे माल अल्लाह तबारक वताला त्याचं बढवचे. हे फौरी फायदे. एक तिसरो फौरी फायदा हुआ शे की जे कोणते मालाची जकात देऊन होता तो माल हर तरहची आफात आणि मुसीबत पासून महफूज राहता, आणि जे कोणते मालाची जकात देऊन होशे नाही तो माल जे कोणते शे तबाह आणि बर्बाद जाता, तो माल जाय जाता. हीच आपली झाला मग आमका हीच आपली वलखुची जरूरत असे की जे कोणते मालाची जकात देऊन वतली तरी किशी देऊन वतली. जकात काय हर एक मनशावर फर्ज नाही, अलबत्ता सदकात व खैरात हर माणूस करू शकता. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसरत सरी सदका आणि खैरात करत होते. खुसूसन रमजानाचा मामला जितता राहतो होतो तरी रमजाना मध्ये इटली ज्यादा सदका आणि खैरात करते होते. हदीस भी देता के अल्लाचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तेज हवाचे झोंका पासून ज्यादा तेजी सरी जे काय सदका आणि खैरात करत होते. कसरत सरी सदका आणि खैरात करू जे मतलूब असे मकसूद असे अल्लाह तबारक व तआला तरफिन इंसान हे जे अजर सो मुस्तहिक जाता. मुझी मामाने आणि भंजानू हिस्सा फवाईद वलखुन जला माम का एक हम अपने वलखुचे शे के जिशी के अमका कर ले के जकात नावाज जले हर मंशाओं पर फर्ज. कन्ना को माफ नहीं, बीमार असलाम को माफ नहीं, होश आवाज सलामत अशे हर मंशाओं पर नावाज फर्ज. हाथरनाओं पर पड़ून रहो बैसू सके नाय तेत्ता को तेजे ऊपर नवाज फर्ज. रोजे अशे इंसान पर हर एकला ऊपर रोजे फर्ज. अलबत्ता जे कोण तो माणूस भरली बीमारी या बुढापाचे वजन धरू सकल नाही त्याका सांगले का उतला निक्के दालम धर. निक्के दालम को धरू सके नाही त्या रोजाची जे कोणते शे त्याका फिदिया देऊ सांगले. रोजा सो बदल तांदूळ अल्लाची राह द खैरात करू सांगले वाजिब हे. वया की रोजो को कोणती सुरत माफ नाही. मसला रालो जकात आणि हज सो हे सम्मा ऊपर फर्ज नाही, बल्कि जे कोणाक अल्लाह ताला माल दिला ते त्यांच्या ऊपर जकात फर्ज असे. मालाची एक मखसूस मिकदार कोणाकडे असे त्यांच्या ऊपर जकात फर्ज. आणि हज जे कोणते असे ती मनच्या ऊपर फर्ज जे कोणा ऊपर इस्तिताद आणि ताकद असे. जकात कोणते मनच्या ऊपर फर्ज जाता जे कोणती मनच्याकडे एक मखसूस मिकदार ऊपर माल असे, रुपया पैसा असे, सोना चांदी असे, या सोना चांदीचे बकद्र त्याच्याकडे रुपया पैसा असे त्याचे ऊपर जकात फर्ज होता. एक माणूस त्याच्याकडे जमीन अशी, ती जमीन भेटत तो खेती करते वाटे अनाज उगवते वाटे त्याचे ऊपर जकात फर्ज होता. एक माणूस जानवरे त्याका हाडते वाटे तो जानवरे जे कोणते असे पोसते वाटे. एक मखसूस मिकदार सर जानवर जेता पवता ती मखसूस मिकदार जानवराची झाला मग त्याचे ऊपर जकात फर्ज होता. चूंकि जानवर आणि खेती वगैरहचे मसले फिलहाल आमचे समे नाही, इतना आमचे समे असले मसले आमतौरावर दुडाचे आणि भंगाराचे आणि चांदी वगैरहचे त्याचे का जरूरी मसाईल मी तुमचे समे सांगूची कोशिश करता. निसाब जे कोण तो बयान करून गेला हदीसे भीतर की जे कोणते मनशाकडे साडेसात तोला भंगार या साडेबावन तोला चांदी हे जी मिकदार ग्राम भीतर जे कोणती बयान करून होता. भंगाराची मिकदार कम से कम मिकदार जे कोणती बयान करून गेली ते 85 ग्राम भंगार. चांदीची जे कोणती ग्राम भीतर मिकदार बयान करून गेली ते 595 ग्राम चांदी. भंगाराची 85 ग्राम्स आणि चांदीची 595 ग्राम्स. जे कोणाकडे इटली मिकदार भीतर भंगार या चांदी असे या हे जे बराबर रुपया त्याच्याकडे असे आणि ही चीज त्याची मिल्कियत भीतर येऊन एक वर्ष गुजरलो शर्यतीचं हुकुम का गुसलान ते माला वैलान ते पुरा माल वैलान जटलो माल असे पुरे के पुरा माला उपर तो जे कोणते असे 2.5% 2.5% जे काय तो जकात काढतो. हो माल 2.5% जे कोणतो असे हो आमचो माल नाही, बल्कि हो माल ती मनशाचो जे कोणा देऊसो अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमवला ते. बहरहाल 97% अल्लाह तबारक व तआला आमचे म्हणून सांगता لیکن 28% جو کن تو مال شے ہو امسو نئے ہو اللہ تبارک و تعالی جے کن تی منچا دیوں سنگلہ دے تنکا دیوں نو تلو. ایک اہم مسئلہ آئیں گا والخوشی ضرورت شے کہ جے کن تی ابولیلے کڑے یا امولا کڑے اٹلی روپے دھرو نشے کہ تیجی مقدار بنگارہ چے برابر داتا بنگارہ چے نصاب چے برابر داتا یا چاندی چے نصاب چے برابر داتا جے کن تو نصاب میں تم چے سمجھے بیان کہلو تیجے برابر داتا ترین تینچے اوپر جو کن چے تی روپیہ تینچی ملکیت بھی تو ایک ورس زالا ترین تینچے اوپر زکات فرض کلی. عام طور پر ہمی والخداد کا اسلان تمام روپیہ اوپر ورس گزرو چے ضروری بولن نہیں. ہم چے کڑے نصاب چے بقدر مال یون ایک ورس گزر لو تیجے مگ ہم چے کڑے مزید مال لیتے رہتا جے کنتے وقتا اوپر مال ہم چے کڑے ایلا مگ نصاب چی مقدار اوپر پاؤن ایک ورس زالا ہاتے اوپر تیجے مگ آئندہ کٹلو کو مال ورسہ درمنے یہ تلو تو پورا کا پورا مال نصاب بھی تو شامل کنو تلو ہر مال اوپر جگہ ہے ورس گزرو چی ضرورت نہیں. مثلا ایک منچا کڑے شابان چے ماسا بیتر روپیہ یہ تھا رجب چے ماسا بھی تو روپیہ تھا لیکن تیجی زکات چی تاریخ تو مثال کے طور پر تئی کہلاتے اپلی زکات ڈیٹ رمضان چی ایک تاریخ بنو لہذا رجب بھی تر کو آئلی روپیہ اوپر شابان بھی تھا آئلی روپیہ اوپر کو تیجے اوپر زکات واجب رکھ لی تیجے اوپر الگ بھی جو ورس گزرو کو ہم نے چونکہ تیجے گڑے مال یون ایک ورس رمضان اوپر آئلام گزر لو ہو تو فلے مالا اوپر لہذا تو مال یعنی ہو مال سا ملون زکات کر دو. ایک تاجر مانوس وڈے تجارت کرتا نصاب چے بقدر مال چے برابر جنون تو تجارت شروع کرتا تو تجارت کرتے کرتے ایک ورس زلا ایک ورسا چے انتہا اوپر جتا تو پاؤتا تیجے کڑے مال جے کن تو شے اپن شروع کے لی روپیے پسن کئی گنا زیادہ دلا تیجے بیتر باز روپیہ اس لیے رہتا جے کن تی بالکل ورسا چے آخر بیترا اے لی تیجے اوپر کو تو زکات کاٹ لو پورے مالا اوپر زکات تو کاٹ لو. جٹلو مال ہم کا یہ ویش ہے تو مال حساب کر دلو جٹلو مال ہم چے کڑے ہتا بیتا شے تیجی زکات کاٹ لو جے کن تو مال انگڑی بیتا شے تیجی زکات کاٹ لو. زکاتے سلسلہ بیتر اپنے امولا کو سمجھو چی ضرورت ہے جو کن تجارت کرتا کہ زکات بلن کائزو دوڑ کاڑون مسکینہ دوں چی نوئی بلکہ زکات بلن پورا مالا سو حساب کنو کا ہم کا کٹلو مال ہم چکڑے اشے کٹلو ہم کا یہ وے اشے کٹلو مال ہم کا جے کن تیشے ہم چی انگڑی بیتا اشے پورا ہے تو حساب ہمیں گنو کا ہی تمام چیزوں سو حساب گنو زالا مک کٹلو مال دادا تیجے بیتر لان 28% جو کنتے شے امی زکات ادا کرو کا سو اللہ تبارک و تعالیٰ سو حکم ہو ہجے بیتر اگر کنتیوں کوتا ہی دلی یا امچے حتین ہمیں ایک اندازہ مطابق کر لے امچے اوپر واجب مقدار پسن زیادہ اگر امی زکات دے لہا ترین بھلی بہتر اگر واجب مقدار پسن کم دے ان کے لیے دے ترین بھی امچے اوپر تیٹلے حصہ چی زکات باقی رکھ لی یعنی ہمیں اللہ کھڑے جواب دے رکھ لے کہ ہی مالا چی امی زکات کھے کا دل نہ کم. مسئلہ رالو ابولیا چے بھنگار ابولیا کڑے جو کنتے بھنگار رہتا عام طور پر ابولیو تے بھنگار استعمال بھی تا دھروتا اپنے آنگا خاندہ گھالتا بھنگار ہمیشہ گھالوں دھروں چے داو یا کبھی کبھار گھالو چے کیوں پرنا وطنین یا کیوں جو کہ دعوتیں وغیرہ وطنین بھنگار گھالتا ابولی بہرحال تے بھنگار کنتے نہ کنتے موقع پر تنچی ہاتھین گھالوں ہوتا تے پورا بھنگار اوپر زکات واجب نہیں ہی علماء سو جو کنتا شے مفتا بھی قول ہو اکثر علماء ایک بار ہوتا البتہ امام ابو حنیفہ رحمت اللہ علیہ فرموتا تے مالا اوپر کو تے بھنگارا اوپر کو زکاة اشے بلو لیکن اکثر علماء بار ہوتا جو کنتے بھنگارا بولیا چے گھالو چے شے تے جو اوپر جو کنتے شے زکاة نائے گھالو چے بھنگارا چی حیثیت میں تم چے سانگس پہ سانگلو کہ ہمیشہ آنگار گھالوں دروں کام نائے تے بھنگار کبھی گھالتا کیوں پرنا رے وطن گھٹلی کیوں دعوتیں وطن گھٹلی کیوں کن تو بیجی تقریر دالی تے موقع اوپر گھٹلی تے کہ گھالو چے بھنگار بنو تھے بعض بھنگار ابولیا گڑے اتنی زیادہ مقدار بھی ترہتا جے کن تی مقدار ایک متوسط درمیانہ طبقہ چی منچا گڑے رہانے تے جانو زیادہ بھنگار تے جگڑے شے علماء سلسلہ بھی تے بروتات کفلن اس لیے ابولیا اوپر تے بھنگار چی زکاة کاڑو چے فرض شے انی احتیاط سو تقاضا کرنا اس لیے ابولی تے بھنگارا چی زکات کاڑتلی اشیکس ایک ابولی تیجے بھنگار تیجے کڑے نائی بلکہ تی کننا دو دیلی تے بینکا دھرو نشے ورس گزر لو سگلو ورس دون گلو تے بھنگار گھالون گل لے لوکرا پھر دھرو نشے لہذا इसलीच भंगारे जेकोणत्याची जेकोणती घालूनकच गेल नाही, वर्षानुवर्ष गुजरून गेला हा, तिसली तमाम भंगारावर जकार अशी. एक भंगार अबुल्याकडे इसले असे की जे कोणते भंगार तिचे घालूचे, लेकिन ते तुटला ती बराबर कळेल ना अजून सर, आणि सगळं वरस गुजरलो ती बराबर कळेल ना, ते भंगारावर को तिचे ऊपर जकार असे म्हणून ओलमा बरवला. ही जे कोणते असे भंगाराची आणि जेवराची जकातचे जे कोणते हकामात असे. मजीद तुमका हे सिलसिला भीतर काही पुसूचे असल्यानं तुम्ही आपल्या ओलमाकडे रुजू जाऊन करून मजीद तफसिलात तुम्ही जे काय त्यांचे जरिया मालूम करू शकता. रुपयाची मिकदार को मी तुमचे समे बयान केलो. जकात कोणती मनशा देऊचे ही आमका ओळखूची जरूरत अशी. कोणा जकात देऊन सुकास कुराने पाक भीतर ती मनशाची नावे घेऊन बयान करून गेला की जकात कोणा देऊचे म्हणून. इन्नमस सदकातु लिल फुकराई वल मसाकीन वल आमिलीन अलैहा वल मुअल्लफत कुलूबहुम वफिर रिकाब वल गारिमीन वफी सबीलिल्लाह वबनिस सबील फरीदतन मिनल्लाह. सदका से मुराद जकात. अल्लाह ताला फरमावता की जकात ही आठ मनशा देऊनतली. आठ मनशाची नावे सरसरी मी तुमका ऐकवता, त्याचे मग तुमका तशरी करता. एक है फुकरा, दुसरे मसाकीन, तिसरे आमिलीन जकात उसूल करतेले मनशे, चौथे गारिमीन कर्जदार, पाचवे फी सबीलिल्लाह अल्लाची राह भीतर जंग करतेले मनशे, इब्नु सबील मुसाफिर, मुअल्लफतुल कुलूब जे कोण इस्लाम कबूल केला त्यांची तालीफ कल्ब त्यांका दिने उपर साबित कदमी सो देऊचे, आणि आठवे मनशे जे कोण त्याचे गुलाम होते बांदी होते त्यांका जे काय आजादी सो देऊचे. ही आठ मनशाची सरसरी नावे बेबयान केलेले. आमतौरावर आमका जे कोणती मनशे मिळतात या मौजूदा जमाना भीतर जे कोणती मनशे आमतौरावर आमच्याकडे गुंजाईश आहे त्यांका देऊची, ही तीन मनशे म्हणजे एक फुकरा मसाकीन आणि तिसरे नंबरावर जे काय गारिमीन याने कर्जदार. फकीर आणि मिस्किन ह्यांचे दोघांना आपला फरक काम मुलखुकास. एक माणसा आम्ही फकीर बोलतात, एक माणसा आम्ही मिस्किन बोलतात. इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह आणि फुकहाए शाफियाकडे फकीरची तशरी का फलान, तो माणूस जे कोणते माणसाकडे कन्यू गुंजाईश नाही, न कमवची गुंजाईश आहे, न कमवची त्याचे भीतर जे कोणते असे ताकद असे त्याचे अखराजात सो काही सिलसिला आहे आमदनी कर नाही थका, ते का बोलते फकीर नादार. मिस्किन ते मनशा बोलते जे कोणतो माणूस सेहतमंद वाटे कमवते वाटे, लेकिन त्याची कमाई बिलकुल कम असे कलील आमदनी सो माणूस वाटे, ते का जे कोणते पगार मिळता या त्याची जे कोणते आमदनी असे एटली कम असे की त्याचे घरचे जरुरी जे कोणते अखराजात आहे ते अखराजात पुरा झाले, त्याची मेली चढवाचे अखराजात पुरा झाले, त्याची कलील आमदनी असे त्या बोलचे मिस्किन म्हणून. तिसरो जे कोणतं कर्जदार कोण वाटे मी तुमका बयान करता. लिहाजा जकात फकीरा देऊन होतली, जकात मिस्किन माणसा देऊन होतली, जे कोणते माणसे मिस्किन वाटे त्यांका देऊन होतली, जे कोणाचे अखराजात त्यांची कमाई जरिया पुरा जाणार आहे त्यांका जे कोणते असे जकात देऊन होतली. फकीरा मिस्किना आणि जे कोणते असे गारिमीन कर्जदारा. एक माणूस आपली जे कोणती अशी जाईज जरूरत सबब कर्ज घेतला ते आपले कर्जाची अदायगी सो त्याच्याकडे काही गुंजाईश नाही, तो आपले कर्जाची अदायगी सब परेशान वाटे, काही बिमारी सो कर्जा घेतला ते आपले इलाजा सबब, या बीजे काही आपले जरुरी कामासो तो कर्ज घेतलो होतो, ते का वसूचे खर्च करूचे जरुरी होते, आपली जरूरत सब तो कर्ज घेतलो होतो, चणवाची तालीम सो कर्ज घेतलो होतो, या बी कोणतं कामाचा कर्ज घेतलो होतो, लेकिन कर्ज त्याच्या हातीन अदा जाऊन गेलं नाही. ही कर्जदार माणसा कर्ज अदा करूच्या सबब त्यांका जे काय आम्ही जकात देऊ शकतात. ही तीन माणसा झाली. चौथो माणूस मुसाफिर बोलतात. सफर भीतर एक माणूस गेला ते इसले ठावावर पावलो की तिघा तुकून त्याका आपल्या गावात पावता सर कोणती काही सबील नाही त्याकडे पाहुची काही गुंजाईश नाही, त्याचं असा असा पुरा खतम झालो सरी असलो असा असा अगरचे की त्याच्या गावा भी तर माल असे भरली, लेकिन तिघा त्याच्याकडे माल नाही, तिघा तुकून तो आपल्या गावात पावता सर त्याच्याकडे कोणती गुंजाईश नाही. लिहाजा इसले मुसाफिर मनशा जे कोण तो मुसाफिर एक इसले ठावावर पावलो की तिघा गेला मग त्याचं पुरा असा असा खतम झाला हा, ते का ते गावात तुकून आपले गावात वता सर जेटले अखराजात येतले ते पुरा अखराजात जकातची मत तुकून त्या गावी देऊ शकतात, जकात भीतरला त्या देऊ जातात. आमतौरावर ही चार मनशे कद आमका मिलूचे. जहां तक बांदी गुलामचो मसला असे फिलहाल मौजूदा जमान्यात गुलाम आणि बांदीचो सिलसिला काही जारी नाही, जे कोणत्या वक्तावर जारी राहतलो त्याचा तो मसलो बहराल बाकी राहतलो. दुसरे आलेले जिहाद फी सबीलिल्लाह जे कोणती मनसे बाहेर पडतात अल्लाची राह इथे जंग करतात अल्लाची दुश्मनासरी जिहाद करतली मनशा सौ को जे कोणतं असे ते वक्तावर तो मसलो त्यांना को जे काय जकात देऊ सकता. इशिकस जे कोणते असे मुअल्लफतुल कुलूब बलता जो कोणते असे गरीब इसले नव मुस्लिम मनशे जे कोण नवे नवे मुसलमान वाटेल त्यांना दिने उपर साबित कदमी सबब त्यांची दिलजोई करूचा असो त्यांना जे कोणते असे माल देऊचे जकात तुम्ही देऊचे जायचे. एक माणूस वाटे आठवो माणूस जकात उसुली करतो जकात उसुली करतो माणूस मला कोण येता आम्ही कोणती जकात उसुली करू बाहेर पडल्या मला आम्ही घेऊन जकात. हुकूमत वक्त हुकूमत इस्लामिया तर्फीन इस्लामी हुकूमत तर्फीन आमिल मुकर्र राहते होते हुकूमत त्यांना जे कोणते असे जकात उसूल करूच्या उपर मामूर करते होती की तुम्ही फलानी मंचाकडे असून मालदार मंचाकडे असून जकात हाडा नको जकाताचे दूड घेणे आम चुनांचे ही जकात उसूल करतली मनशा सो जे कोणते असे जकातची मद वितरलान त्यांची तनखा देऊची जे कोणते असे जाईल असे ही जे कोणते असे अहकामात आहे. फकीर आणि मिस्किन वितर या कर्जदार वितर आमका खास तोरावर ओळखूची जरूरत असे की आम्ही एक मनशा कर्जदार बोलून आमच्याकडे येता आम्ही त्याची पुरी तहकीक करू का की वाक्यातन हो कर्ज घेतलो भाई आणि वाक्यातन हो कर्जा भीतर परेशान वाटे. अगर तो वाक्यातन कर्ज घेऊन परेशान राहिला ते कारोबार लावलो तो कारोबार भीतर घाटा झालो ते का नुकसान झालं का करतो माणूस तर आम्ही जकातचे दूर दुखून ते जो ताऊन करू शकतात. लिहाजा एक माणूस एक वक्तावर मालदार राहता लेकिन वक्त इसलो येता की त्याचे सो जे कोण त्याचे कर्जाचो बोज एटलो तारी झालो की तो जे काय मोहताज झालो त्याची कर्जाची अदायगी सबब त्या काय आम्ही जकात देऊ शकतात. मिस्किन मनशा आम्ही जकात देऊ शकतात फकीर मनशा जकात देऊ शकतात मुसाफिर माणूस जे कोणा सो असासा पुरा खतम झाला त्याका देऊ शकतात. फकीर भीतर आम्ही इशी ओळखू शकतात की एक माणूस माजूर आणि मजबूर वाटे लंगडा लुला तो काही कमवू सके ना त्याच्याकडे काही बडाबड गुंजाईश करणं कमवची तो फकीर तो ज्यादा मोहताज वाटे. मिस्किन त्याची कम आमदनी बिलकुल मुख्तसर असे चंद हजार रुपया तो कमवता चार पाच हजार आठ सात आठ हजार रुपये कमवता लेकिन घरे जे काय मेली वाटे काही चढवे वाटे त्याचे मायबाप वाटे ह्यांचे सब तो का करतो लिहाजा तो मिस्किन बोलून होता ते का आम्ही जकात देऊ शकतात. हे जे इलावा एक अहम मसलो तुमच्या समोर बयान करतो आमचे रिश्तेदार भी अगर कोणी इसली मनचे वाटे फकीर वाटे मिस्किन वाटे कर्जदार वाटे इशी ओळखा का आम्ही त्यांना जकात देऊ शकतात का नाही हिंगा ओळखूची जरूरत अशी आहे की जे कोणाचो खर्च जे कोणा उपर वाजिब जाता ते मनशा तो माणूस ती मनशा जकात देऊ शकेना. मसलन पूत वाटे त्याच्या उपर आपले मायबापाचा खर्च फर्ज आहे तो आपले मायबापा जकात देऊ शकेना. घऊ वाटे घवा उपर मेल्याचो खर्च फर्ज असे तो मेल्या जकात देऊ शकेना. बापा वाटे त्याच्या उपर जे काय आपली चढवाचो खर्च फर्ज असे तो आपली चढवा जकात देऊ शकेना. हे जे इलावा जे कोणाचा खर्च त्याच्या उपर फर्ज असे त्यांना तो जकात देऊ शकेन. जे कोणाचा खर्च त्याच्या उपर फर्ज नाही मसलन भाऊ जोटे भाऊशी उपर बहिणी उपर फर्ज खर्च करू जे फर्ज नाही कैला निकेतो आणि करू कास त्याचा हक तो. अगर बहीण नादार वाटे मुसीबत वाटे तकलीफ वाटे देऊचे तर का त्याचा हक तो लेकिन फर्ज नाही त्याच्या उपर. धुरले रिश्तेदार वाटे मावशी वाटे आता वाटे बापुल्यो वाटे ह्यांच्या अखराजात एक मनशावर फर्ज राहणे लेकिन मावशे सरी हुसने सुलूक करूचे आता सरी हुसने सुलूक करूचे बापुल्या सरी बापुल्या मेल्या सरी हुसने सुलूक करूचे बापुल्या भावडा सरी आपले करीबी आणि दूरले रिश्तेदारा सरी हुसने सुलूक करूचे ही त्याची जिम्मेदारी हे तो करू कास. अगर तो कैल नाही तरी तो गुन्हेगार जाऊचे नाही लिहाजा त्याच्याकडे दूड असे तरी तो आपले जकाचे माल वितरलं त्यांना ताऊन करू शकता तो त्यांना जकातचो माल देऊ शकता. बल्कि हदीस भीतर येता का गुसलान आपले रिश्तेदार भीतर अगर को न्यू मोहताज वाटे तरी त्यांना देलान अल्लाह ताला डबल अजर देता एक जकात अदा केलो अजर आणि दुसरो जे कोणतो असे अजर आपले रिश्तेदारा श्री हुसने सुलूक केलो अजर. जकात देतानी आमका हे हो जकातेचो माल बोलून त्यांना सांगून देऊची जरूरत नाही आम्ही त्यांना आपलं ताऊन केले आमची नियत भीतर ही जकात बोलून असे लेकिन त्यांना आम्ही जकात देता सांगून देऊची जरूरत आहे. आमतोरावर चंदा सो जे कोणते माणसे येतात अमूल्यो खास तोरा ओळखूची जरूरत आहे. मिसगतीची उसुल्यो येतात मिसगती सो जकात देऊची जायज नाही मिजगतीचे चंदाचं जे कोणते मनशे येतले त्यांना आपले जे कोणते असे महाना खर्च असे ते खर्च भितरला देतले. घरे खर्चूची जे कोणती रुपये ते भितरान देतले. या अगर जे कोणती दुसरी रुपयाची जकातीची अलावा त्याचे भितरला आम्ही त्यांना तुमची मिजगतीची मनशे चंदा. मदरसाची मनशे जे कोणते चंदा करू येतात, मदरसाची मनशे तुमके तिघा गरीब आणि नादार चढवे पडतात, त्यांचे खानापिनाचे, त्यांचे तालीमचे आणि त्यांची जे काय कापी किताबाचे अखराजात, मदरसावाले जे काय त्यांचे कपडे वगैरे सो इंतजाम करतात. आम्ही ही रुपये मदरसावाला देतात, गोया की मदरसावाला आम्ही जिम्मेदार करतात की तुम्ही ही रुपये ती गरीब चढवावर खर्च करा. आम्ही आमची नियत भीतर मदरसा आम्ही देऊचे बोलान ती गरीब चढवावर खर्च करूची नियत आहे आम्ही देऊची. ही नियत आमची राहू का देत नाही. त्याचे मी मदरसावाले जिम्मेदार तई ती जे आहे गरीब चढवावर खर्च करतले. मदरसाची मनशा गोया की तुम्ही जकात देतरी त्यांना सांगून देऊ का झाले ही जकातेची रुपया बोल. तुम्ही सांगून दिलं नाही जकातेची रुपये तुम्ही देते वेळेस सांगून दिलं नाही तई का वर्त का ओळखतले अतियाबुल बरोतल्या आणि तई जे कोणते असे दुसरी मत भीतर होतले लिहादा तुमची तुम्ही त्यांना दिले तई तई जिम्मेदार जाऊचे नाही तुम्ही जिम्मेदार असले त्यांना देतरी जकातेची रुपये जकातेची सांगून देऊ का अतियाची रुपये अतियाची नकास. त्यांना अतिया आयला तई का करतले आपले मदरसात पडवतले मनशाही तनखा देतले. मदरसाची जे कोणते इमारत वगैरे तामीर करतो मसला जाता या बी दुसऱ्या अखराजात जातात त्याचे बी ते खर्च करतात आतियाची रुपये जकातीची रुपये जे कोणते असे गरीब आणि नादार चढवा उपर जे कोणते त्यांची तालीम आणि त्यांची मुस्तकबिलची बेहतरी सर्व ते जे कोणते असे खर्च करतले. जकात उसली करू घरा बागेलाकडे जे कोणते मनसे येतात हे जे बी तर अक्सरो बेशतर मनसे जाऊ शकता मुस्तहिक राहू शकता. लेकिन हे जे बी एक वडली तादाद इसली करू आता जे कोण आपले झुटे बहाने सांगून करून आमच्याकडे जे काय रुपया घेऊन होतात. माणूस येतात आपण बेमार सांगता आपल्या वडल्या नावाची बिमारी झाली सांगता आपला हाडाचे अशी सांगता आपला फुलाने अगर वाक्यातून ही सी अशी आहे त्यांच्याकडे तरी आम्ही त्यांना मुस्तहक बोलून दिले भरली बेहतर. वर्ण आमची जिम्मेदारी आम्ही तहकीक करू का आय वही काम आहेत आपले. तो वाक्यातून तो बिमार होते बसाव का दिशा राहता की ते तो इलाज दोन केटलो का टाइम जाता जाऊचे बाबूजू त्याचा जे कोणते असे ते पोरणे पेपरे घेऊन येतात ते गुलिलो असे हे असे ते असे बोलतात आम्ही जरा तहकीक करू का. लेकिन आमका कुराने पाक हुकुम का दिला ते मागू आले मनशा सिलसिलात इला फला तनहार जे कोणती मनशे मागू येतात तुम्ही त्यांना झिडकवू नका. देसा ज्यादा देऊ सके ना कम देसा. मागतली मनशाची तबियत सरी अल्लाह ताला वाकी वडे की त्यांची तबियत ते काही दो बोलतले ते हजार बहाने करून येतले आणि त्यांचे बहाना नमका तकलीफ जातली तास वगैरे अल्लाह सांगता वडोने तुम्ही त्यांना झिडकवू नका. असे देसा कांजू देऊची गुंजाईश नाही निक्के बोल सरी त्यांना रुखसत करान. उम्मुल मुमिनीन हजरत आयशा सिद्दीका रजियल्लाहु अन्हाचे घरे एक आबुली आईली एक चढवा हंडे घेऊन आईली आणि मागू आयली. उम्मुल मुमिनीनचे घरे काही नाही आज आम्ही तसव्वुर करू शकेन आईची दुनिया भीतर. पैगंबराचे घरे दोन दोन मास तर सुली भीतर उजो चलतो नव्हतो आम्ही तसव्वुर को करू शकेन आजची दुनिया भीतर. एटली ज्यादा गरीबी इशिकस ती आबुले आईला मग उम्मुल मुमिनीन घरा भीतर होतात एक खाजूर मिळता तो खाजूर हाडतात आणि त्यांना देतात. ती आबुले का करता दोन चढवे तिकडे होती घेऊन ते का जे कोणते दोन खांडकी करता आपली दोन चढवा ती खाऊ घालतो आणि आपण भुके होता. इसले हालात आमचे सहाबा उपर गुजरला. लेकिन ती हालत भीतर कोण त्यांची खुददारी कितना जे कोणते असे ते खतम जाऊन दिलं नाही. अल्लाच्या नबियाची हादीस त्यांचे समय होती की इन्नल मसअलता कद्दुन यकुद्दु बिहा रजुल की मागूचे जे कोणते असे इंतिहाई मशक्कतचे काम घेन इन्सान आपला आपण खामखा मशक्कत भीत घालता घेन मागून करून आणि इन्नल मसअलता ला तहिल्लु लिगनीन वला लिझी मिर्रतिन के मागूचे जाईज नाही एक मालदार सबब दूड असले मनशाचं कोणाकडे मागूचे जाईज नाही. वला झीमी लिझी मिर्रतिन सवीन एक ते मनशा सबब जे कोणतं माणूस सेहतमन वाटे ताकद असे सेहत असे ताकद असे बिजुको तो मनशाने मागता लिहाजा मागतली मनशा सांगून गेले तुम्ही मागू पुढे आजमून घेणार कोणाकडे कोणाचे दारा कोणाच्या बागिलाकडे ओसू पुढे तुम्ही आजमून घेणार तुमका अल्लाह सेहत दिला ते तुमका अल्लाह ताकद दिला ते तुम्ही खेका मागतात मनशाकडे तुम्ही मेहनत करा. एक वाक्य येता पैगंबर सलासमाची जमाना भी ते एक माणूस मागलो रसूलुल्लाह सासम तेका जे कोणते असे पुसले का तुझ्याकडे काही गुंजाईश नाही आपल्याकडे काही नाही आपल्याकडे एक कुडाल असली बीजी काही नाही बोलले कुडाल घेन राणा भी तो वस रानात तुकून जे काय काठी काढून हाड आणि ती काठी हरून इक तुका जे काय तेजेतल्यान मिळतले अल्ला त्याला बरकत दिलो ते भीतर मना केले काही नाही तिकडे ही मागतली माणसाजवळ आम्ही देवच्या जवळ आम्ही देतले अलग दपने लेकिन जे कोणती माणसे डोळे घेतात जकातेची त्यांचे तो हे त्यांना को आम्ही समजवूची जरूरत नाही तुमचे तो जाहीर नाही तुम्ही शी घेतात अल्ला त्याला ताकद दिला ते सेहत दिला ते कोणाचो माल आम्ही बैसल्याकडे येऊन खाऊचे बोलून मतलब नाही येतो जाहीर आहे वा आमचं आमची कमाई आमका पुरा पडणे वा आमचे सो जाहीर असे वा ही नाही जकात घेणते मला एक आयबचीच आपण अगर माणसा सेहत असे ताकद असे माणूस आपली हिम्मत आणि कुवत आणि ताकद इस्तेमाल करून मेहनत करो ती मेहनत भी तर अल्लाह ताला त्याला देतलो ती मेहनत उपर अल्लाह ताला त्याला बरकत देतलो ते भीतर चुनांचे ते सहाबीकडे अल्लाचे नबी सांगले तूच नका बोल राना दुसून काठी काढून हाड आणि ती काठी एक माणसा काठी इकूच्यान तुका जे काय फायदा जातलो इसले कितले का वाक्यात पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिंदगी भी आमका मिलता के मागतली माणसा सिलसिला अल्लाचे नबी सदम खास तौरावर सांगले की तुम्ही मागू नका नको हे तुमचे सो मागूचे जाईच नाही तुमका अल्लाह सेहत दिला ते कुवत आणि ताकद दिला ते तुम्ही कमाई करा मेहनत करा अल्लाह ताला इन्सानाची तमन्ना आणि आरजू मुताबिक एक इन्सान तय केलो मी जकात घेऊन इच्छे नाही अल्लाह तबारक व तआला त्याका इसले गैबानी तौरावर इस्बात करता की तो जकात पासून जे कोण जाईल तो माणूस महफूज राहू शकतो जकाते सिलसिला भीतर एक अहम मसलो मी तुमच्या सामने बयान करता की जकात देतरीन सादात खानदानाची जे कोणती माणसे वाटे सय्यद खानदानाची माणसे चूंकि पैगंबराच्या खानदानाची माणसे ही पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले का उतलान के इन सदकत ला तहिल्लु लना आमचे सबब आणि आमच्या खानदानाची माणसासह जे काय जकात जाहीज नाही एक मरतबा हजरत हसन या हजरत हुसेन रजालानु एक मरत हाजूर उखल थोडा घटले सदकासो आयलो माल तो सदकासो आयलो माल रसुल्ला सांग बोलले कख कख थू थू कर थू कर उगो दक्कन नका बोलू आणि सांगले आमचे सो जाहीज नाही ही चीज आमचे सो जाहीज नाही रसुल्ला सातमा सबब आणि त्यांची जे कोणती खानदानाची माणसे वाटे त्यांचे सो जकात जाहीर नाही लिहादा तुमचे मुतालिकीन रिश्तेदार भी तो कुंजू सादात वाटे सय्यद वाटे त्यांका जकात देऊचे जाहीज नाही तुम्ही आपले कडचे तुम्ही तई नादार वाटे आपले कडचे जे कोणते दुसरे जुडा भीतरला त्यांका देसा निक्के दूड जे कोणते गैर जकातचे दुसरे जुडाचे ते दूड त्यांका देसा आणि त्यांचं ताऊन करा ताऊन करूचे हे जे कोणते मुस्ताब असे हे जरुरी असे आपले रिश्तेदार माणसा तुम्ही जकातचे बजाय आपली भावडी भावडा बनजा जकातचे बजाय दुसरे अगर दूड देता तर हे भल्ली ज्यादा अजरे स्वभावचे काम आहे जकातचे दूड तुम्ही दुसरी माणसा देता आणि आपली माणसा जे कोणत्याचे गैरे जकात देऊन तुम्ही देता हे तुमचे सो जे कोणत्याचे भल्ली बेहतर असे हे जकातेचे मसाईल हे जकाते सिलसिला भीतर जकात घेतली माणसा सिलसिला भीतर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का फरमवले का उतलन की जकातचो माल जे कोणत्याचे हो मैल कुचेल घे बदनासो मैल कुचेल घे फमन शाअ फलयस्तकिल वमन शाअ फलयस्तकसिर लिहाजा कोण ज्यादा घेणू ज्यादा मैल कुचेल ज्यादा घेणा कोण कम घेणू ज्यादा कम घेणा मैल गंदगी हो ही गंदगी लिहाजा घेंतली म्हणजे असेल त्याला को सांगले ही गंदगी ही तुम्ही घेणू पुढे आजमून घेणा ही गंदगी तुम्ही घेणू तयार वाटे कम एक मजबुरी अलग चीज राहता माजुरी अलग चीज राहता ती बुनियाद उपर घेणूचे आणि माजुरी आणि मजबुरी नातून घेणूचे हे जे कोणते दुन्यू चिजा भीत उडलो फरक असे ही जकातचे ताल्लुक सरी चंद जरुरी मसाईल मी तुमच्या सामने बयान केला ते चंद जरुरी अहकामात मी तुमच्या सामने धरवला ते घरा बागिलाकडे येतली माणसा सिलसिला भीतर आमचो जे काय सुलूक निको राहूकास मागतली माणसा सिलसिलात हज दर्जा एतिमाद को करणं जे जकात आम्ही कोणा देतात तरी आम्ही हे ओळखू नये की आम्ही त्याच्यावर एहसान करतात आम्ही त्याच्यावर एहसान करणे अल्लाचो शुक्र असे की अल्ला ताला आमका माल दिलो आणि अल्लाचो शुक्र असे तौफीक दिलो अल्ला ताला आम्ही जकात देतो अगर तो माणूस जकात घेतो नाही तर आम्ही का करते एक वक्त इसलोको येतलो घेन कयामत पुढे की एक माणूस आपली जकात घेऊन घुमतलो घेन गावा भीतर फाले सकना जकात घेऊन बाहेर पडतलो घेन माणसा सोदूच्या सो जकात घेतलो माणूस कोणाकडे कम एको माणूस सगळे मिळूचे नाही मगरीब जाता तर एक माणूस को त्याला जकात घेतलो मिळचे नाही सामनाकडे दूर राहतले एक वक्त तो को येतलो कोणजी जकात घेतली माणसा राहूचे नाही त्या सबब आम्ही कोणा अगर जकातेचे दूड देतात आपले मुतालिकीन भी दे दो दुसरा कोणा दो आम्ही बिलकुल एका आमचं एहसान ओळखून जे त्यांचं एहसान अल्लाह तबारक वताला तंका आमच्याकडे पावत केलो आम्ही तंका दिले ही हे जज्बात रे तुमका आणि हे जज्बात रे तुमका की अल्लाह तआला हेजे ऊपर भल्ली अजर आणि सवाब आमका अदा करता वाटे जकात देला मग आम्ही त्यांच्यान काही निकी तवक्कू धरू नये घरे काम येतले अबुली वाटे आम्ही तंका जकात देता के का ते आमच्याकडे बराबर काम येते राहो काही दो हे करूचे ना खम नाही ती येवो न येवो आम्ही तंका जकात तुमचे आमच्या ऊपर असले आम्ही दिले ती काम येणार काही फरक पडणार आमतोरा ऊपर जे कोणते शे आम्ही जकात का करतात टेम्पूची खाला बलान आमची चढवाची बराबर खबर धरू कास आमच्या घरे काम येतली वाढे ती आमची बराबर खबर धरू कास तई मोहताज आणि मजबूर ओळखून त्यांना तुम्ही देसा काही बेजार नाही तई मोहताज वाटे त्यांचे हालात निके नाही तई मुस्तहिक वाटे ही नियतीन देता तुम्ही ही नियतीन देतले नाही आमच्या चढवाचं बराबर ख्याल धरवतले ही नियतीन आम्ही देतात गोया की आम्ही एक एक्स्ट्रा फायदा तलब करते वाटे जकात जरिया जे कोणतो एक्स्ट्रा फायदा आमच्या ना हो तासबब जकात देतरीन जकातेची नियत राहू कास अजरो सवाब चिको नियत राहू कास अल्लाह तबारक व ताला जे कोणतो हुक्म आमच्या ऊपर फर्ज केला ते हुक्म पासून सबुक दोषी चुको आमच्या को जगाय झहनात ख्याल राहू कास ही जरूरी बाज अहम मसाईल मी तुमच्या समे बयान केला ते हे का तुम्ही झहनात धरून करून आखिरीत अपने बयान करता जकात या सदकाचे मुतालिक पैगंबर खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ची सखावत एटली राहती होती एटली राहती होती जिशी मी बयान केलो की ती सखावतीचं काही आम्ही अंदाजा करू शकेन आणि रमजान एक उपर अल्लाह ताला काही गुन्हा देता आपले माल वितरलान आपले धुडा वितरलान सदका आणि खैरात कसरत सरी करूचे हा मुला सबब आणि बिलखुसूस अबुल्ला हुकुम देऊन गेलो की तुम्ही कसरत सरी तसद्दकन वलौ मिन हुलियकुन फइन्नी रअयतुकुन अक्सर अहलिन नार पैगंबर साहेब एक मर्तबा अमुला तक्रीर करून झाला मग अबुल्ल्याचे मजमाकडे बसून करून अबुल्ला तक्रीर केल्या आणि सांगले तुम्ही जरूर बजरूर सदका करते राहा हत्ता की तुमका आपले जेवरात को सदका करूचा मौका आला तुम्ही आपले जेवरात को करा मी जहान्नमा बिद संबंध द्यादा अबुल्ला पल्ला तुम के का तकफुर नल्ला अन व तुकसिर नल्ला अन व तकफुर नल आशीर तुम्ही भल्ली ज्यादा लान तान करते राहतात बुरा भरा भलते राहतात तीसली तो इसलो हो इसलो हो इसलो चार मन चार अबुल्यो बसले गिबत घेऊन बेस्टीस राय बी काय मतलब नाही तुकसिर नल तकफुर नल आशीर आपल्या अमुलाची जे कोणत्या नाशुक्री तुमचे जिबे भीतर कितना ज्यादा राहतात आपले अमुलो हमेशा अल्लाचे नबी साहेब फरमवले मिसाल देऊन सांगले की लव अहसंत इला इहदाहुन्न दहर जिंदगी भर अगर तू अबुल्यासनी निको सुलूक कैलो सुम्म रात मिन कशै अन काही तुझ्या हातीन काही पल्ली वाकडे झाले बलतली का मा राई तू मिन का कत्तू के तुझ्यान केतो निकी तुम्ही केतो इसलेस केतो हेच पलले तुमचे खे वहिला हा का दाखडला का कैला हर चीजेची शिकायत कापडे हळला शिकायत राहतली गावा बाहेर तू काय फेटवून दिला शिकायत राहतली खाना पिना हळला शिकायत राहतली बीजी कोणते मामला हर हर चीजे भी शिकायत ही अबुल्याची फितरत दिशी आहे अबुल्या बोला बुरा बोलचा नाही अबुल्या उपर काही इल्झाम नाही तोहमत नाही चूंकि त्यांची फितरत भी तर ही चीज अशी ताजो ही फितरत पासून त्यांना बाज येऊच्या सब वरुच्या सब पैगंबर सरजम सांगले आणि सांगले तुम्ही ही बुनियाद उपर ज्यादा जहन्नमा भी तुम्ही तुमका पल्ला दे अबुल्याचे मुकाबला लिहाजा तुम्ही कसरत सरी सदका करा कसरत सरी सदका करा जेटले जाऊ शकता तेटले ज्यादा तुम्ही सदका आणि खैरात करा कराने पाक ती तिलावत भल्ली करतात नावाज भल्ली पडतात लेकिन सदका व खैरात को तुम्ही कसरत से करा कसरत तरी तुम्ही सदका व खैरात करा मुला सबब को अबुल्यास हो हुकुम कांगले कि माशराचं मैदान जितता राहतलो तितता अल्लाह कडे जे कोणते इन्सान तमन्ना करतलो कि अल्लाह माका दुनियेत वापस पटवून असद्दक मी दुनिया वसून सदका करतम सदकात आणि खैरात करतम मी अल्लाह माका दुनियेत वापस मी अजून नावाज पडता बोल नाही तो मी अजून जे काय कुरान पाकची तिलावत करता मला दुनियेत फेडो बोलते ना की मी सदका ज्यादा से ज्यादा करता अल्लाह मगा माका दुनियेत फेडो एक मरता मी सदका करता हे जे ना आमका सदकाची आणि खैराची अल्लाची राह भीतर माल खर्च करूची अहमियत अल खुबडता दिला भीतरला मालाची मोहब्बत खतम झाला मग इन्साना अल्लाची राह भीतर माल खर्च करूचे आसान असे हो माल अल्लाह तर्फीन आयल्लो बोलून इन्सान जेता दिला भीतर आपले दिमागा भीतर घट बेसवता तेता तो माल त्या खर्च करूचे को आसान जाता हराम तरीका उपर माल जो कोणतं येता ते माला पुतू वरुचे को त्या आसान राहता अबुल्याची को जिम्मेदारी अशी की अबुली हे ओळखुचे नये કે હારચે આયે દર ઘસીટ ખેંચા રહેલા કો માલે બોલું આ મુલા ઉપર આપલી ચડવા ઉપર સખ્તી સરી નિગરાની કરજે જરા દે કા કમોતે વટે કિસી કમોતે વટે ખેંચાન હડતે વટે હલાલ તરીકા ઉપર હડતે વટે કા હરામ તરીકા ઉપર હડતે વટે જાયઝ તરીકા ઉપર હડતે કા નાજાયઝ તરીકા ઉપર હી પૂરા જુદોલ ખુજરત તાસબ મુજે મામાનો અને ભંજાનો હી ચીજ તુમચે સામે મે બયાન કેલા દે અલ્લાહ તલા માં કા કો જે કહે હે જી તૌફીક અતા કરો હિજ અપના ઉપર અમલ કરુચી અને તુમકા સમ્મા કો તૌફીક અતા કરો અલ્લાહ તલા અમકા સમ્મા કો ઈમાની ચી સલામતી નસીબ કરો રમઝાના ચે જકુન દીદીસ બાકી રાલા તેજી સહી કદર કરુચી અલ્લાહ તલા અમકા તૌફીક અતા કરો ઈમાની ઉપર અલ્લાહ તલા અમકા સમ્મા કો ખાતિમા નસીબ કરો આમીન અલહમદુલિલ્લાહ રબ્બિલ આલમીન અલ્લાહુમ્મ સલ્લી અલા સય્યિદિના ونبينا مولانا محمد وعلى ال سيدنا ونبينا مولانا محمد وبارك وسلم اللهم اجعل مجتمعنا هذا مجتمعا مرحوما وتفرقنا بعده تفرقا معصوما ولا تجعل فينا ولا منا ولا معنا شقيا ولا محروما اللهم اهدنا واهد بنا واهد الناس جميعا واجعلنا سببا لمن اهتدى ربنا آتنا في الدنيا حسنه وفي الاخره حسنه وقنا عذاب النار ربنا تقبل منا انك انت السميع العليم وتب علينا انك انت التواب الرحيم امين وصلى الله تعالى على خير خلقه نبينا محمد واله وصحبه اجمعين برحمتك يا ارحم الراحمين سبحان الله وبحمده.